मोर्या उगणराया मोर्या उगणराया ओ आपल्या भक्तांचे विघ्न हराया आला आपल्या भक्तांचे विघ्न हराया आला
माता पार्वती प्रत्यक्ष स्नानासाठी निघालेली आहे आणि तिने आदिशक्तीच्या जोरावर स्वतःच्या रक्षणाकरता एका बाळाला निर्माण करून दरवाजावर रक्षणासाठी बसवलेला आहे.
माता पार्वतीने बाळ बनविला द्वारी बैसविले त्या रक्षणाला हातामध्ये हो शक्तीचा दंड दिला शक्ती दंड दिला ए
भगवान शंकर आणि आपल्या स्वतःच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कैलास पर्वतावर तप करण्यासाठी बसलेले आहेत. अशा वेळेला नारायण नारायण असं म्हणून तिथे नारद मुनींचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे नवरा बायकोंमध्ये व्यवस्थित कळ लावून दिलेली आहे.
शंकर बसले तप करण्यासी
शंकर बसले तप करण्यासी
नारदे जाऊनी कळविले त्यासी
नारदे जाऊनी कळविले त्यासी
गिरीचे माघो मुलगा मुलगा झाला
वार्तालापामुळे आणि नारदाच्या कळीमुळे रागाने कंपायमान झालेले आहेत आणि अशा वेळेला कैलास पर्वतावर म्हणजे स्वतःच्या घरावर चाल करून जावा असा विचार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे.
शंकर उठले आसनावरून
शंकर उठले आसनावरून
कैलासावरी गेले धावून
भक्तांचे विघ्न हराया
मध्ये घनघोर अशी लढाई सुरू झालेली आहे आणि स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ असे तिन्ही लोक गदा गदा हलू लागलेले आहेत. काय करावं बरं अशी सगळ्यांना चिंता लागून राहिलेली आहे.
पिता पुत्राचे युद्ध झाले,
पिता पुत्राचे युद्ध झाले,
शंकर बाळाचे शिर उडविले,
शंकर बाळाचे शिर उडविले,
गिरीजेने हो भारी आकांत केला, आकांत केला.
घनघोर अशा लढाईमध्ये प्रत्यक्ष गणपती देवाचं शिर कुठेतरी उडालेलं आहे आणि अशा वेळी ते शिर शोधण्यासाठी सर्वत्र शंकर भगवानांनी आपले दूत धाडलेले आहेत. पण
शिर मिळे ना ते कोणाशी,
शिर मिळे ना ते कोणाशी,
गज शिर आणून लाविले त्यासी,
गज शिर आणून लाविले त्यासी,
लहरी